पायी लक्ष्मी फिरवनी ग लक्ष्मी फिरवनी गुई
नाही पहिला शब्द
जाई लक्ष्मी सांज नका फिरवू की रसुनी जाई लक्ष्मी फिरून
जाई लक्ष्मी लक्ष्मी
फिरून जाई पायी लक्ष्मी फिरवनी झाली ना ग सव सांज नको फिरवू ग रसुनी फिरवू ग की रसुनी नको फिरवू गुई पायी बाळा ना ग याच्या माझ्या गुई बाळा नाग याच्या माझ्या जाई बाई लक्ष्मी फिरवली
कशाला
वाड्याला म्हणते सांगितलं का वाड्याला ते पहिलं शब्द झालं ते झालं ना पहिलं
पहिलं
वाड्याला वाड्याला म्हणते ना पहिलं
नाही कारसुनी फिरवू ग किरसुनी नको फिरवू गुई हा
बाळा
सव सांज नको फिरवू ग किरसुनी हे पुन्हा सांगितलं फिरवू ग किरसुनी नको फिरवू गुई बाळा बाई ग ना ग याच्या माझ्या बाळा ना ग याच्या माझ्या जाई बाई लक्ष्मी फिरुनी वाड्या कुठे म्हणलं मला कळलं
नाही त्याने का मध्ये शब्द म्हणला की बाळा ग याच्या माझ्या वाड्या जाई ना लक्ष्मी फिरुनी
असं बाळा ना ग याच्या माझ्या
जाई लक्ष्मी फिरुनी
याच्यात होत ना ताई दाकरू पण लक्ष्मी पुरुषाच्या डाव्या पायी असं होत ना
पण त्याच्याच वाड्याचा मी संबंध कुठे म्हणाला बाळा ना ग याच्या माझ्या
जाई
वाड्या
लक्ष्मी फिरुनी सांगते बाळा तुला गाईचा गोठा दाऊ गुई
लक्ष्मीबाई आली ही ग करीन जाऊ राहू असं येतो शब्द सांगते बाळा तिला तुला हिला गाईचा गोठा दाऊ
गाईचा गोठा दाऊ
हिला गाईचा गोठा दाऊ
गाईचा गोठा दाऊला गाईचा गोठा दाऊ
बाई आली
चुली भानुशी काहीतरी
चिंतीच काय असेल म्हणे परत
लक्ष्मी बाई आली
थांबा थांबा
लक्ष्मी बाई आली चुली भानुषी किंचित
सांगते बाई तुला हे ग बघते तुझ मत
सांगते बाई तुला हित बघते तुझ मत
जलगंडी जा लक्ष्मीबाई बोल मी तर उगाच आले देऊ
म्हणजे ते आपण असं सर म्हणजे ना देवा उगेच आले देवा केली
आपण म्हणतो आस्तुरीचा यांचा दोघाचा
नाही बरोबर आहे शब्द तेच आहेत पण फक्त गळ्यात
तर तेच आहेत फक्त
गळ्यात त्याचा गळा म्हटलाय तोच पाहिजे
धनगर समाजाचे लोक होते ते जवळ
लक्ष्मी आली घरा करीती पाणी पाणी
लक्ष्मीबाई आली ही करीती पाणी
पाणी
लक्ष्मीबाई आली
ही करीती पाणी पाणी
लक्ष्मीबाई आली ही करीती पाणी पाणी
हा असच आहे
करीती पाणी पाणी करीती पाणी पाणी
करीती पाणी पाणी हुई ना असं ते करीती पाणी पाणी नाही नाही
करीती
पाणी पाणी
देवाऱ्याच्या
कोणी हंड बरं आलं तर तुम्ही ताक मागती प्यायला असं केले ताक मागती प्यायला
मागती
की प्याईला असंच केलं ह्यांनी.
ते बाळा तुला आली सतवगी याईला इया.
सांगते बाळा तुला आली सतवगे यालू
सतव घ्यायालू. हा